जयतु जयतु सूर्यं सप्तलोकैकदीपम् किरणशमितपापं क्लेशदुःखस्य नाशम् अरुणनिगमगम्यं चादिमादित्यमूर्तिं सकलभुवनवन्द्यं भास्करं तं नमामि ततो युद्धपरिश्रान्तम् समरे चिन्तया स्थितं रावणं जाग्रतो दृष्ट्वा युद्धाय समुपस्थितम् देवतेश्च समागम्य दृष्टुमभ्यागतोरणम् उपागम्याब्रवीद्रामम् अगस्त्यो भगवान् ऋषिः राम राम महाबाहो शृणु गुह्यं सनातनं येन सर्वान् नरीन् वल्स समरे विजयिष्यसि विनाशनम् जयावहं जपे नित्यम् अक्षय्यं परमं शिवम् सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वपापप्रणाशनं चिन्ताशोकप्रशमनम् आयुर्वर्धनमुत्तमम् रश्मिमन्दं समुद्यन्तं देवासुरनमस्कृतं पूजयस्वविवस्वन्दं भास्करं भुवनेश्वरम् देवात्मको ह्येष तेजस्मी रश्मिभावन एष देवासुरगणान् लोकान् पाति गभस्तिभिः एष ब्रह्मा च विष्णुश्च शिवस्कन्दः प्रजापतिः महेन्द्रो धनदकालो यमः सोमोख्यपाम्पतिः पितरो वसवः साध्या ह्रश्विनौ मरुतो मनुः वायुर्वह्नि प्रजा प्राणा ऋतुकर्ता प्रभाकर शागभस्तिमान् सुवर्णसदृशो भानुर् विश्वदेता दिवाकरः हरिदश्वसहस्रार्ची सप्तसप्तिर्मरीचिमान् तिमिरोन्मथनः शम्भु त्वष्टा मार्ताण्डांशुमान् हिरण्यगर्भः शिशिरः ಅಗ್ನಿಗರ್ಭೋದಿತೆ ಪುತ್ರ ಶಂಖ ಶಿಶಿರನಾಶನ ವ್ಯೋಮನಾಥಸ್ತಮೋ ಭೇದಿ ಪ್ರಜ್ಞಜುಸಾಮಪಾರಗಃ ಧನವೃಷ್ಟಿರಪಾಮಿತ್ರೋ ವಿಂಧ್ಯವೀಧಿ ಪ್ಲವಂಗಮಃ ಶ್ವಾಯ ನಮೋ ನಮಃ ನಮೋ ನಮಃ ಸಹಸ್ರಾಂಶ ಆದಿತ್ಯಾಯ ನಮೋ ನಮಃ ನಮಃ ಉಗ್ರಾಯ ವೀರಾಯ ಸಾರಂಗಾಯ ನಮೋ ನಮಃ ನಮಃ ಪದ್ಮ ಪ್ರಬೋಧಾಯ ಮಾರ್ತಾಂಡಾಯ ನಮೋ ನಮಃ ಬ್ರಹ್ಮೇಶಾನಾಚ್ಯುತೇಶಾಯ ಸೂರ್ಯಾಯಾದಿತ್ಯವರ್ಚಸೇ ಭಾಸ್ವತೇ ಸರ್ವಭಕ್ಷಾಯ ರೌದ್ರಾಯ ಬಭುಷೇ ನಮಃ ದೇವಾಯ ಜ್ಯೋತಿಷಾಂ ಪತಯೇ ನಮಃ ತಪ್ತ ಚಾಮೀಕರಾಭಾಯ ಹರಯೇ ವಿಶ್ವಕರ್ಮಣೆ ನಮಸ್ತಮೋಭಿನಿಗ್ನಾಯ ರುಚಯೇ ಲೋಕಸಾಕ್ಷಿಣೇ ಪ್ರಭು ಪಾಯತ್ಯೇಷ ತಪತ್ಯೇಷ ವರ್ಷತ್ಯೇಷ ಗಭಸ್ಥಿಭಿಃ ಏಷ ಸುಪ್ತೇಷು ಜಾಗರ್ತಿ ಭೂತೇಷು ಪರಿನಿಷ್ಠಿತಃ ಏಷ ಏವಾಗ್ನಿಹೋತ್ರಂ ಚ ಫಲಂ ಚೈವಾಗ್ನಿಹೋತ್ರಿನಾಂ ವೇದಾಶ್ಚ ಕೃತವಶ್ಚೈವ ಕ್ರತೂನಾಂ ಬಲಮೇವ ಚ ಯಾನಿ ಕೃತ್ಯಾನಿ ಲೋಕೇಷು ಸರ್ವ ಏಷ ರವಿ ಪ್ರಭುಃ ಏನ ಮಾಪಲ್ಸು ಕೃಚ್ರೇಷು ಕಾಂತಾರೇಷು ಭಯೇಷು ಚ ಕೀರ್ತಯನ್ ಪುರುಷ ಕಶ್ಚಿನ್ ನಾವಸೀದತಿ ರಾಘವ ಜಪ್ತ್ವಾ युद्धेषु विजयिष्यसि। अस्मिन् क्षणे महाबाहो रावणं त्वं वधिष्यसि। एवमुक्त्वा तदागस्त्यो जगामच यथा गतम्। श्रुत्वा महातेजा नष्टशोको भवत्तदा। धारयामास सुप्रीतो राघव प्रयदात्मवान्। आदित्यं प्रेक्ष्य जप्त्वा तु परं हर्षमवाप्तवान्। त्रिराजं न्यशुचिर्भूत्वा धनुरादाय वीर्यवान्। रावणं प्रेक्ष्य हृष्टात्मा युद्धाय समुपागमत्। सर्वयत्नेन महत्